चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 21 ऑक्टोबरला मतदान तर 24 निकाल। दिल्ली। महाराष्ट्र आणि हरियाणा येथे विधानसभा निवडणुका 21 ऑक्टोबरला होणार असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी सांगितले। तसेच निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे। महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागेवर निवडणुका लढविल्या जातील। त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि काँग्रेस हे पक्ष निवडणूक लढवत आहेत। 2014 विधानसभा निवडणुकीत NDA भारतीय जनता पार्टीसोबत विजय मिळवला होता, ज्यामध्ये 260 जागांपैकी 122 जागा ह्या भारतीय जनता पार्टीला मिळाल्या होत्या आणि शिवसेनेने 282 जागेपैकी 63 जागेवर विजय मिळवला होता। 2014 झालेली निवडणूक ही ऑक्टोबर महिन्यात झाली होती। निकालानंतर भाजप आणि शिवसेना यांनी बहुमत मिळाल्यामुळे सरकार स्थापन केले आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता। पण अद्याप 2019 विधानसभा निवडणुकीत हे दोन पक्ष एकत्र येणार की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही।